Book 2
97
97
Союзы 4
Убаянвай авьяй
Убаянвай авьяй
Он заснул, несмотря на то, что телевизор работал.
Зари टीव्ही चालू होता तरीही तो झोपी गेला.
जरी टीव्ही चालू होता तरीही तो झोपी गेला.
Он ещё остался, несмотря на то, что было уже поздно.
जरी उशीर झाला होता तरीही तो थोडा वेळ थांबला.
जरी उशीर झाला होता तरीही तो थोडा वेळ थांबला.
Он не пришёл, несмотря на то, что мы договорились.
जरी आम्ही भेट ठरवली होती तरीही तो आला नाही.
जरी आम्ही भेट ठरवली होती तरीही तो आला नाही.
Телевизор работал, несмотря на это он заснул.
टीव्ही चालू होता तरीही तो झोपी गेला.
टीव्ही चालू होता तरीही तो झोपी गेला.
Было уже поздно. Несмотря на это, он еще остался.
Ушир зала хота, тарихи то тхода вель тхамбла.
Ушир зала хота, тарихи то тхода вель тхамбла.
Мы договорились. Несмотря на это, он не пришел.
Амхи бхет тхаравли хоти, тарихи то ала нахи.
Амхи бхет тхаравли хоти, тарихи то ала нахи.
Он водит машину, несмотря на то, что у него нет прав.
Тячакаде парвана нахи, тарихи то гади чалавто.
Тячакаде парвана нахи, тарихи то гади чалавто.
Он едет быстро, несмотря на то, что дорога скользкая.
Раста нисарда ахе, тарихи то гади вегане чалавто.
Раста нисарда ахе, तरीही तो गाडी वेगात चालवतो.
Он едет на велосипеде, несмотря на то, что он пьян.
दारू प्यालेला आहे तरीही तो त्याची सायकल चालवत आहे.
दारू प्यालेला आहे तरीही तो त्याची सायकल चालवत आहे.
У него нет прав, несмотря на это он водит машину.
परवाना नसूनही तो गाडी चालवतो.
परवाना नसूनही तो गाडी चालवतो.
Дорога скользкая, несмотря на это он едет так быстро.
रस्ता निसरडा असूनही तो गाडी वेगात चालवतो.
रस्ता निसरडा असूनही तो गाडी वेगात चालवतो.
Он пьян, несмотря на это он едет на велосипеде.
दारू प्यालेला असूनही तो मोटरसायकल चालवतो.
दारू प्यालेला असूनही तो मोटरसायकल चालवतो.
Она не может найти работу, несмотря на то, что у неё высшее образование.
तिने महाविद्यालयीन उच्च शिक्षण घेतले आहे तरीही तिला नोकरी मिळत नाही.
तिने महाविद्यालयीन उच्च शिक्षण घेतले आहे तरीही तिला नोकरी मिळत नाही.
Она не идёт к врачу, несмотря на то, что у неё что-то болит.
वेदना होत आहेत तरीही ती डॉक्टरकडे जात नाही.
वेदना होत आहेत तरीही ती डॉक्टरकडे जात नाही.
Она покупает машину, несмотря на то, что у неё нет денег.
तिच्याकडे पैसे नाहीत तरीही ती गाडी खरेदी करते.
तिच्याकडे पैसे नाहीत तरीही ती गाडी खरेदी करते.
У неё высшее образование, несмотря на это она не может найти работу.
तिने महाविद्यालयीन उच्च शिक्षण घेतले आहे तरीही तिला नोकरी मिळत नाही.
तिने महाविद्यालयीन उच्च शिक्षण घेतले आहे तरीही तिला नोकरी मिळत नाही.
У неё что-то болит, Несмотря на это, она не идет к врачу.
वेदना होत आहेत तरीही ती डॉक्टरकडे जात नाही.
वेदना होत आहेत तरीही ती डॉक्टरकडे जात नाही.
У нее нет денег. Несмотря на это, она покупает машину.
तिच्याकडे पैसे नाहीत तरीही ती गाडी खरेदी करते.
तिच्याकडे पैसे नाहीत तरीही ती गाडी खरेदी करते.